पाठ 3 आवड निवड स्वाध्याय 10-1.
आता कॉलेज संपलं. आपण रोज भेटणार नाही का? प्रत्येक जण वेगळ्या दिशेला जाईल. आज अनघा तर किती गंभीर झाली आहे.
अगं, आईनं एकदम माझ्या लग्नाचाच विषय काढला आज. मी तर त्याचा काहीच विचार केलेला नाही.
पण मग कर ना विचार. कसा हवा तुला जोडीदार?
खरंच हा विचार करायला हवा. मला तर मस्त जॉन अब्राहम सारखा जोडीदार हवा, जबरदस्त.
मला तर चांगला रगड पैसेवाला हवा. मी काही नोकरी बिकरी करणार नाही. माझं हिंडणं फिरणं, छंद आणि समाजसेवा यात काही आडकाठी आली नाही म्हणजे झालं. मी परवाच आईला सांगितलं, तू माझ्यासाठी मुलगा बघू नकोस. माझ्या विचारांशी मिळता जुळता मला भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन.
हे एवढं सगळं ठरलंय तुमचं? मला जोडीदार कसा हवा सांगू? एकदम कूल, बिनधास्त. त्याच्याबरोबर असताना माझाही आत्मविश्वास वाढला पाहिजे.
जोडीदाराच्या गप्पा चालल्यात? वा, आपल्याला तर खूप छान ऍक्टिव्ह मुलगी हवी. कुठेही जायला तयार आणि एकदम बिनधास्त हवी. माझ्याबरोबर सगळीकडे तिनं यायला पाहिजे. माझ्या कामात तिलाही रस हवा.
आणि मग स्वयंपाक कोण करेल?
अरे दोघं मिळून करू, त्याचं काही एवढं नाही. मला सहचरी हवीये, नुसतीच नावाला बायको नको.
अरे वा, असा विचार सगळ्यांनीच केला तर काही प्रश्नच उरणार नाही. ए रोहित, तुझं अभिनंदन.